कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी पूजा सावंत. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
वैभव सोबत पण तू काही फिल्म्स केल्या, तुमची जोडी खूप फेमस आहे.
कारण प्रेम ही जगातली एकमेव अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला फील होते, जी खूप सुंदर आहे, साधी आहे, सोपी आहे. प्रेम म्हणजे ना,
आय एम शुअर की तुझ्याबद्दलचे काही रुमर्स असतीलच, तर एखादी न्यूज तू अशी बघितलीस की ज्यामुळे तुला राग आला, असं कधी काही झालं का? कारण तुम्हा ऍक्टर्स बद्दल अनेकदा बऱ्याच गोष्टी छापून येतात.
बघा, सांगताही येत नाही.
राग असा नाही आला. इनफॅक्ट मी हे वैभवकडूनच शिकले की काही गोष्टींना आपण लेट गो करायचं. सो काय ना, खूप चांगले मित्र मला मिळाल्यामुळे मला खूप छान टॉनिक मिळत गेलं प्रत्येक वेळेस. त्यामुळे एक असतं की ह्या इंडस्ट्रीतसुद्धा आपलं डोकं ताळ्यावर ठेवून काम कसं करणं, आय थिंक वैभवकडून शिकले. सो रुमर्स आणि ह्या गोष्टी ऑफकोर्स झाल्या, पण त्या मी पॉझिटिव्हली लेट गो केल्या.
आणि मागच्या 2 वर्षात यु नो तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप बदल झाला आहे, म्हणजे द वे यू आर कॅरिंग युअर सेल्फ. तर हे मला असं वाटतं वैभवने तुझ्या आयुष्यात घडवलं.
येस, वैभवने केलं. बिकॉज वैभवची जी स्टायलिस्ट आहे प्राची, ती वैभवचं आणि सोनाली दैतीचं करायची. सो तेव्हा त्याने मला रेकमेंड केलं, त्याने प्राचीला सांगितलं की नाही तू कर, आणि त्यावेळेस भेटली तू पुन्हा, जस्ट रिलीज होणार होता. सो ते एक सुरू झालं. आणि वैभवला खूप छान फॅशन सेन्स आहे, कुठे काय घालावं, कसं प्रेझेंट करावं. इवन इफ यू सी हिज इंस्टाग्राम अकाउंट, ही इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट इट. सो आय थिंक हा, क्रेडिट गोज टू वैभव ऑफकोर्स.
ओके, आणि कधी असं झालं की तू काही चुकीचं डिसिजन घेतलंस आणि तुला वैभवने करेक्ट केलं?
हो, खूपदा करेक्ट नाही केलं, मला ओरडायचा तो.
परत भेटली तू पुन्हा, कानवी भासली तू मला सांगना.
भेटली ती पुन्हा त्या चित्रपटाला स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्ड तुला मिळाला, आणि ऑफकोर्स इट्स अ बिग अवॉर्ड यार. म्हणजे तो शेअर करणं म्हणजे त्यातच अचीवमेंट आहे खरं तर, की तुमचं आयुष्य सफल झालं असं म्हणू शकतो.
स्मिता पाटील या अभिनेत्रीला मी लहानपणापासून फॉलो करते. वेन आय गॉट टू नो की मला नॉमिनेशन मिळालंय स्मिता पाटीलचं, तिकडेच मी आनंदले होते की नाही, मला आता अवॉर्ड नाही मिळालं तरी चालेल. ते जेव्हा मॅजिकल वर्ड्स मी ऐकले की स्मिता पाटील पुरस्कार विजेती पूजा सावंत, यू हॅव नो आयडिया. ह्या एका दिवसासाठी मी किती वर्ष किती महिने वाट पाहिली आहे. आणि 2018 मला करिअरमध्ये 10 वर्ष पूर्ण होतील, आणि 10 वर्षातलं माझं पहिलं अवॉर्ड मला स्मिता पाटीलच्या नावाने मिळालं. सो आय थिंक बास.
नक्कीच, आणि हा खूप मोठा अवॉर्ड आहे. लपाछपीला जो गोल्डन कॅल्टन अवॉर्ड तुला जो मिळाला त्याचा अनुभव आहे? कारण मी तुझं, मला वाटतं मी तुझे ग्लिम्स बघितले होते न्यूजमध्ये त्याचे, आणि इव्हन तुझा गाऊन मला इतका आवडला होता, म्हणलं अरे काय दिसतीये ही. सो टेल मी समथिंग अबाउट दॅट.
आम्ही जे लंडनला गेलो होतो, खूप मेमोरेबल एक्सपिरियन्स होता. ऑफकोर्स प्राचीने स्टायलिंग केलं होतं त्या गाऊनचं, आणि खूप मोठी गोष्ट होती की इंटरनॅशनल रेड कार्पेटवर आपण वॉक करतोय, बिकॉज अभिनेत्रींची आयुष्य संपतात ग इथपर्यंत पोचायला. बिलीव मी, तो जेव्हा क्षण आला आणि मी जेव्हा रेड कार्पेटवर उतरले होते, अगेन आय टेल यू, इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. म्हणजे ह्या एका क्षणासाठी मी इतकी वर्ष वाट पाहिली आहे ना, तो क्षण अनुभवताना मागचं सगळं आठवतं की आपण कशातून गेलोय, कसे उभे राहिलोय, काय स्ट्रगल केलाय. आणि मग तेव्हा कळतं की हे सगळं डेस्टिनीने लिहून ठेवलेलं होतं, आपण फक्त एक प्यादं आहोत, आपण फक्त चालतोय, चालवणारा तो आहे वरचा.
तुझी पहिल्यांदा ऑटोग्राफ कोणी घेतली होती? कारण यु नो ते जे होतं ना की आम्हाला तुमची ऑटोग्राफ हवी, प्रत्येक ऍक्टर ऍक्ट्रेसला ते हवं असतं. सो ते कधी झालं? तुझं फर्स्ट मोठं होर्डिंग तू आयुष्यात कधी बघितलंस?
माझं पहिलं मोठं होर्डिंग ऑफकोर्स क्षणभर विश्रांतीचं होतं. त्यावेळेस प्लाझामध्ये, आम्ही प्लाझा दादरला जे सिनेमागृह आहे तिकडे शो झाला होता. नंतर सगळे पब्लिक बाहेर आलेले आणि सगळ्यांनी ना सचित सर, सोनाली यांच्याभोवती होता, आणि मी जरा अशी कोपऱ्यात उभी होते, बिकॉज मला वाटत नव्हतं की कोणी मला रेकग्नाईज करेल. पण त्यांना भेटून झाल्यानंतर तो अख्खाचक्का लोंढा माझ्याकडे आला अँड दे वर आस्किंग फॉर ऑटोग्राफ. सो मी प्लाझा थिएटरमध्ये माझा पहिला ऑटोग्राफ दिला, आय रिमेंबर.
आणि ह्या सगळ्या दरम्यान, अर्थात एखाद्या आईला जेव्हा तिच्या मुलीच्या नावाने ओळख मिळते की पूजा सावंतची आई किंवा बाबा, तर त्यांचं कुठल्याही पदापेक्षा त्यांना ते पद खूप मोठं असतं. पण काही गोष्टी असतात की ज्या आपल्या नकळत ते करत असतात. कुठल्या गोष्टी तुला त्यांच्या जाणवल्या जिथे तू इमोशनल झालीस पण तू बोलली नाहीस?
क्षणभर विश्रांतीचा म्युझिक लॉन्च होतं, आणि तेव्हा आमच्याकडे 4-व्हीलर नव्हती, आणि त्यावेळेस म्युझिक लॉन्चला सगळे गाडीने आले होते, आणि माझ्या पप्पानी मला बाईकवरून आणून सोडलं होतं. तर त्यांना ते फार हर्ट झालं की मी अशी बाईकवरून उतरून आत गेले, मग सगळे फोटो काढायला, त्यांना खूप हर्ट झालं. त्यावेळेस त्यांची ऐपत नसताना सुद्धा 3rd or 4th दिवशी त्यांनी माझ्यासाठी एक छोटी गाडी घेतली होती. सो आय थिंक दॅट गिफ्ट इज सो इमोशनल. ते मी कधीच नाही विसरू शकणार की पप्पांकडे पैसे नसताना सुद्धा माझ्या मुलीने गाडीने प्रमोशनला जावं त्यासाठी त्यांनी गाडी घेतली होती.
हाऊ स्वीट यार, हे बापच करू शकतो आणि बाप माणसं असतात गती. आणि आता एक रॅपिड फायर राऊंड.
अरे दिवा.
ओके, माय 3 AM फ्रेंड
वैभव, भूषण, माय कझिन हेमंत.
ट्रॅव्हलिंग करताना मला ही गोष्ट लागतेच.
हेडफोन्स, पाऊस, पाऊस पाहिजेच आणि फूड.
ओके, सेटवर ही गोष्ट मिळाली नाही की माझी चिडचिड होते.
माझी भूक लागली की चिडचिड होते आणि त्यावेळेस खायला नाही मिळालं तर म्हणजे जेवण असं नाही पण खायला काहीतरी लागतं.
फोन हातात घेतल्यावर सर्वात आधी मी ही ऍप चेक करते,
व्हॉट्सअप आणि इन्स्टा.
मला जर आता 1 महिना सुट्टी मिळाली तर ह्या डेस्टिनेशनला मला एकदा तरी जायला आवडेल.
लेह लडाख, जिथे श्रुती ही चालली आता.
माझ्या पर्समध्ये ह्या 5 गोष्टी असतातच असतात.
लिप बाम, बिस्किट्स बिकॉज डॉगीज साठी आणि मला ते बिस्किट्स ठेवावेच लागतात, चॉकलेट्स, परफ्यूम आणि पैसे, ऑफकोर्स पैसे.
या बॉलिवूडमधल्या या ऍक्टर सोबत मला धागा धागा हे सॉन्ग पुन्हा करायला आवडेल.
शाहरुख खान आणि रणबीर कपूर.
ह्या लोकांकडून कुठली क्वालिटी तुला घ्यायला आवडेल? ओके, भूषण प्रधान,
व्यायामातली शिस्त.
वैभव तत्ववादी,
ही इज व्हेरी काइंड हार्टेड.
सिनियर सोनाली कुलकर्णी ताई.
ब्युटी
अंकुश चौधरी.
रुबाब.
सई तामडकर,
शी इज व्हेरी ग्लॅमरस त्यामुळे ते ग्लॅमर घ्यायला आवडेल.
गश्मीर महाजनी,
खट्यापणा.
ओके, अमृता खानविलकर,
तिची एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी ऑफकोर्स.
तुझ्याकडे खूप सारे प्राणी आहेत, सगळ्यांनाच माहिती की तू खूप जास्त अॅनिमल लवर आहे. तर मला सांग की जेव्हा अल्फा आणि बीटा या दोघांना तू मिस करतेस तेव्हा तू काय करतेस?
मी त्यांचे व्हिडिओज बघते. आय थिंक ते माझ्यासाठी खूप पॉझिटिव्हिटीचं असतं. मला जेव्हा सॅड फील होतं किंवा मी कुठे एकटी असते, मी दुसरं काही करत नाही, मी त्यांचे व्हिडिओज प्ले करते.
ओके, आणि तुझे इतके छान क्षण आम्हाला कळलेत पण तुझ्या आयुष्यातले लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन मोमेंट तू कोणत्या क्षणाला म्हणशील?
जेव्हा मला स्मिता पाटील अवॉर्ड मिळालं.
ओके, आणि आता मला सांग की आज आपण इतक्या गप्पा मारल्या आणि आपण आधी पण भेटलो, आधीही आपण गप्पा मारल्यात, आधी तुझ्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी अशा उकरून काढल्यात कारण मला सवयच आहे, पण आजच्या इंटरव्ह्यू मधली तुला आवडलेली गोष्ट कुठली आणि वेगळी कुठली वाटली गोष्ट?
वेगळी गोष्ट अशी वाटली की हा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आम्ही ज्या ज्या परिस्थितीला लढून इथपर्यंत पोहोचलोय ना हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. प्रचंड पावसाचा आम्ही सामना केलाय, भरपूर पाण्यातून आमच्या गाड्या आल्या आहेत आणि हिला रस्ता माहीत नसताना सुद्धा तू पोहोचलीस वेळेवर, हे मला फार बरं वाटतंय. सो मला ही भेट आवडली आपली, म्हणजे आज तसं म्हणायला गेलं तर सुट्टी आहे, कोणीच नाही ऑफिसमध्ये, फक्त आम्ही आणि आमचे सहकारी आहेत. सो इट्स काइंड ऑफ लाईक आम्ही गप्पा मारायला भेटलो, इट्स नॉट इंटरव्ह्यू समथिंग,
लाईक चॅट डेट. त्यामुळे भेटली ती पुन्हा, हे माझ्या बाबतीत खरं झालंय. ऑलराईट, पण पूजा थँक्यू सो मच आज इतका वेळ दिलास आणि इतक्या दिलखुलास गप्पा मारल्या. ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर.
थँक्यू सो मच. मला खूप मजा आली आणि बऱ्याच दिवसांनी मला इतकं मनमोकळेपणाने बोलता आलं. जनरली अशा इंटरव्ह्यूज मध्ये इतकं खुलासपणे बोलता येत नाही, पण आज मला मजा आली. थँक्यू श्रुती.
थँक्यू.